दैत्य महाराया करे तिरी आला ती तू विघ्न हराया सप्तऋषी बोलो कहा भवसागर ताराया सप्तऋषी बोलो कहा भवसागर ताराया जे दोरी तारा जाए भक्त उधराया कीटक मातले विष्णु ने मारले रक्ताचा थे मातून दोन कीटक अवतरले शेषाच्या मस्तकी तपते अंगीकारले शेषाच्या मस्तकी तपते अंगीकारले बलशाली मनी मल्ल ही ते बहु त्रासिले ऐसे दैत्य भूलोका छाळाया लागले ऋषी मुनींचे यज्ञ विधी मोडाया लागले भक्त कैलासी शिवाला शरण आले भक्त कैलासी शिवाला शरण आले ऐकून सारे क्रोधित होऊन तांडव केले तुम्हारी शक्तीला जन्म देणारा ही तू मनी मल्लाची बुद्धी फिरवणारा ही तू पूरत्या दैत्यांचा वध करणारा ही तू पूरत्या दैत्यांचा वध करणारा ही तू मल्ल मारुनी मल्लारी नाम धरणारा ही तू जयला पार्वतीने वचन दिले भोळ्या शिवाला खूज हे देवीने सांगितले बाणासुराची लेख व्हावी शंकर बदले बाणासुराची लेख व्हावी शंकर बदले खंडोबा अवतारी बनाईला उधरले अनबाणाईचा भरतार तू उग्र कधी शांत शिव अवतार तू जेजुरीचा राजा शिव मल्हार तू जेजुरीचा राजा शिव मल्हार तू भक्तांचा कुल स्वामी देवा खंडेराया तू देवा हो देवा खंडेराया अवतार जगताराया शूळ घेऊनी करी मनी मल्ल मातला तो दैत्य माराया करे तिरी आला ती तू विघ्न हाराया सप्तऋषी बोलो कहा भवसागर ताराया सप्तऋषी बोलो कहा भवसागर ताराया